आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे चयापचय, अर्थात मेटाबॉलिझम. सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकून राहते आणि ते अधिवासाला प्रतिसाद देऊ शकतात. चयापचयाचे दोन टप्पे आहेत. कुठले? एक, उपचय किंवा रचनात्मक चयापचय. या टप्प्यामध्ये पेशी साध्या पदार्थांपासून जटिल पदार्थांची निर्मिती करतात. दुसरं म्हणजे अपचय किंवा विघटनात्मक चयापचय. या टप्प्यामध्ये पेशी ऊर्जा मिळवण्यासाठी रेणूंचे तुकडे करतात आणि ऊर्जा मुक्त करतात. सर्व सजीवांमध्ये दोन्ही प्रक्रिया सतत घडून येत असतात. चयापचयाचे प्रमाण किंवा दिशा यांचं नियंत्रण संप्रेरकांमार्फत होतं. उदाहरणार्थ अवटू ग्रंथींद्वारे थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक स्त्रवलं जातं. हे संप्रेरक चयापचयाचं प्रमाण ठरवतं. स्वादुपिंडाद्वारे स्त्रवणारी इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन ही संप्रेरके शरीरातील कर्बोदकांचा उपचय होणार का अपचय होणार हे रक्तशर्करेच्या पातळीनुसार ठरवितात. जेव्हा एखादी व्यक्ती विश्रांती घेत असते तेव्हाच्या चयापचयाच्या प्रमाणाला आधार चयापचय प्रमाण, बेसल मेटाबॉलिक रेट अर्थात BMR असं म्हणतात. BMR हा चयापचयातून निर्माण झालेल्या ऊर्जेचे मापन आहे. लिंग, वय आणि शरीराचा आकार इत्यादीनुसार प्रत्येक व्यक्तीचा BMR वेगवेगळा असतो. एखाद्या व्यक्तीला दिवसाकाठी लागणारा उष्मांक ठरवण्यासाठी आहारतज्ञ त्या व्यक्तीचा BMR मोजतात. चयापचय अभिक्रियांमध्ये प्रामुख्याने कर्बोदके म्हणजे स्टार्च आणि शर्करा, नंतर मेद आणि प्रथिना यांचे रेणू भाग घेतात. खाल्लेल्या अन्नामधून हे पदार्थ मिळतात. पचनक्रियेत पचनविकरांद्वारे कर्बोदकांचे म्हणजे स्टार्च आणि शर्करा यांचं रूपांतर एक शर्करा ग्लुकोजमध्ये होते. मेदांचे रूपांतर मेदामले आणि ग्लिसरॉलमध्ये होते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होते. तयार झालेली ही साधी संयुगे नंतर रक्तात शोषली जातात आणि रक्तातून सर्व पेशींमध्ये पोहोचतात. उपचय टप्प्यामध्ये साध्या आणि लहान रेणूंपासून जटिल संयुग तयार होतात. या दरम्यान पेशी अमिनो आम्लांचा संयोग घडवून संरचनात्मक प्रथिनं आणि कार्यात्मक प्रथिनं तयार करतात. संरचनात्मक प्रथिनं शरीरातील पेशी आणि पेशी अंगकांची पटले यांची निर्मिती आणि उतींची दुरुस्ती करतात. कार्यात्मक प्रथिनं जसं विकर आणि प्रतिद्रव्य आणि संप्रेरक यांच्यामार्फत विशिष्ट कार्य घडवून आणतात. यातली विकर रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवतात, प्रतिद्रव्य रोगांपासून संरक्षण करतात आणि संप्रेरक विविध शरीर प्रक्रियांचे नियमन करतात. उपचय होताना पेशी ग्लुकोज आणि मेदामलांचे रूपांतर ऊर्जा साठवून ठेवणाऱ्या रेणूंमध्ये करतात. यकृत आणि स्नायूंच्या पेशी ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या संचयी रेणूत करतात. मेद उतींच्या पेशी आणि मेदाम्ल आणि ग्लिसरॉल यांच्या संयोगातून शरीरातील मेद तयार करतात आणि साठवतात. तसंच अन्य काही जटिल रासायनिक अभिक्रियांद्वारे अतिरिक्त ग्लुकोज आणि अमिनो आम्ले यांचे मेद पदार्थात रूपांतर होते. अपचय क्रियेमध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी ग्लुकोज, मेदाम्ले आणि अमिनो आम्ले यांचे अपघटन होते. अपचय प्रक्रियेत भाग घेणारी संयुग एकतर नुकत्याच खाल्लेल्या अन्नापासून मिळतात नाहीतर साठलेल्या ग्लायकोजेन किंवा मेद पदार्थांच्या अपघटनातून मिळतात किंवा शरीरातील प्रथिनांपासून मिळतात. यातील ग्लुकोजचा चयापचय दोन टप्प्यामध्ये घडतो. पहिला टप्पा कोणता? तर पहिला टप्पा म्हणजे ग्लायकॉलिसिस. हा ऑक्सिजनशिवाय घडतो. यात ग्लुकोजचं अपघटन घडून येतं आणि कमी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. आता दुसरा टप्पा कोणता? तर ऑक्सिजनच्या उपस्थितीत पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर ॲसिटिल को एन्झाईम ए या संयुगात होतं आणि क्रेब्ज चक्र सुरू होतं. क्रेब्ज चक्रामध्ये क्रमाने घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये ॲसिटिल को एन्झाईम ए आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतात. मेदामलांचाही चयापचय दोन पायऱ्यांमध्ये घडतो. प्रथम विकारांद्वारे मेदामलाचे रूपांतर नूपच्या, आता हे एका वैज्ञानिकाचं नाव आहे, बीटा ऑक्सिडी भवनाने ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये होते आणि या संयुगाचा प्रवेश क्रेब्ज चक्रात होतो. अमिनो आम्ले नवीन प्रथिनांच्या निर्मितीसाठी जरी स्त्रोत म्हणून उपयोगी असली तरी अतिरिक्त अमिनो आम्लांचा वापर शरीर ऊर्जा स्त्रोत म्हणून करू शकते. मात्र अमिनो आम्लांचे चयापचय होण्यापूर्वी यकृतात किंवा इतर उतींमध्ये रासायनिक बदल व्हावे लागतात. त्यानंतर त्यांचा क्रेब्ज चक्रात प्रवेश होतो. अतिरिक्त अमिनो आम्लांपासून क्रेब्ज हॅन्सलेट युरिया चक्राद्वारे युरियाची निर्मिती होते आणि ते बाहेर टाकले जाते. चयापचयातून मुक्त झालेली ही ऊर्जा ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट अर्थात ATP या संयुगातील रासायनिक बंधांमध्ये साठली जाते. या संयुगाचे रासायनिक विघटन होत असताना ATP-मधील हे रासायनिक बंध तुटले जाऊन ऊर्जा मुक्त होते. ही ऊर्जा जीवन प्रक्रियांसाठी वापरली जाते. ही नोंद विजय लाळे यांनी लिहिली आहे.